नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. राज्यघटना स्वीकृतीच्या अमृत महोत्सवानिमित्त लोकसभेत संविधानावर विशेष चर्चेला प्रारंभ. भविष्यात मुंबई फिनटेकची राजधानी होईल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विश्वास व्यक्त. स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2024 सॉफ्टवेअर फेरीत राज्यातल्या संघांची चमकदार कामगिरी. आणि मराठवाडा साहित्य परिषदेच्या 11व्या अंबाजोगाई साहित्य संमेलनाला उद्यापासून सुरुवात. आता सविस्तर बातम्या. राज्यघटना स्वीकृतीच्या अमृत महोत्सवानिमित्तानं लोकसभेत आजपासून संविधानावर विशेष चर्चेला सुरुवात झाली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या चर्चेला प्रारंभ केला. देशाचं संविधान हा फक्त एखादा दस्तऐवज नसून नागरिकांच्या आकांक्षांची अभिव्यक्ती असल्याचं राजनाथ सिंह यांनी नमूद केलं. नागरिकांनी तयार केलेलं हे संविधान भारतीय मूल्यांवर आधारित असल्याचं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. काँग्रेसच्या प्रियंका गांधी यांनी या चर्चेत भाग घेत संविधान हे नागरिकांच्या संरक्षणाचं सुरक्षा कवच तसंच न्याय, एकता आणि अभिव्यक्तीच्या अधिकारांचं कवच असल्याचं मत व्यक्त केलं. समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनी संविधान हा लोकशाहीचा आत्मा असल्याचं सांगितलं. तर तृणमूल काँग्रेसचे कल्याण बॅनर्जी यांनी गेल्या 10 वर्षात देशाची धर्मनिरपेक्ष वीण उसवत चालल्याची टीका केली. संयुक्त जनता दलाचे नेते केंद्रीय मंत्री राजीव रंजन उर्फ लल्लन सिंह यांनी यावेळी बोलताना संविधानामुळे समाजाच्या सर्वच घटकांसाठी सामाजिक तसंच आर्थिक प्रगतीच्या कक्षा रुंदावतात असं सांगितलं. आणीबाणी लागू करणं तसंच परिषद 356 दुरुपयोग करण्याबद्दल काँग्रेसवर टीका केली. राज्यसभेतला गदारोळ आजही कायम राहिला. काँग्रेस प्रणित विरोधी पक्षांनी सभापतींविरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी झाली. विरोधकांचा हा प्रस्ताव 14 दिवसांनी घेतला जाईल. विरोधक वेळोवेळी घटनात्मक कामकाज टाळून सभापतींच्या विरोधात मोहीम राबवत असल्याचं निरीक्षण सभापती जगदीप धनखड यांनी नोंदवलं. विरोधकांना सभापतींविरोधात प्रस्ताव आणण्याचा अधिकार आहे, मात्र त्यांनी संविधानाचं उल्लंघन केलं आहे असं सांगतानाच गेल्या 30 वर्षाच्या कार्यकाळात राज्यसभेच्या सभापतींविरोधात अशा किती नोटीस आल्या ते सभागृहासमोर यावं असं सभापतींनी नमूद केलं. विरोधी सदस्यांच्या सदनातल्या तसंच सदनाबाहेरच्या वर्तनावर आणि आक्षेपार्ह वक्तव्यावर धनखड यांनी नाराजी व्यक्त केली. विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी आपल्याशी चर्चा करावी असं आवाहन सभापतींनी केलं. मात्र तरीही गोंधळ सुरूच राहिल्यानं सभागृहाचं कामकाज सोमवारपर्यंत स्थगित करण्यात आलं. संसदेवरच्या दहशतवादी हल्ल्याला आज 23 वर्ष झाली. 13 डिसेंबर 2001 रोजी 5 दहशतवाद्यांनी संसद भवन परिसरात घुसून केलेल्या गोळीबारात वीरमरण आलेले सुरक्षा रक्षक आणि कर्मचाऱ्यांना आज देशभरातून आदरांजली अर्पण करण्यात आली. यानिमित्त संसद भवनात आज राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय मंत्रिमंडळातले मंत्री, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी, राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी पुष्पांजली अर्पण केली. संसदेच्या दोन्ही सभागृहातही मौन पाळून या हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आलं. भविष्यात मुंबई फिनटेकची राजधानी होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. मुंबईत जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक परिषदेचं उद्घाटन करताना ते बोलत होते. 2028 ते 2030 पर्यंत $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट राज्य सरकार पूर्ण करेल असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. 15 डिसेंबरपर्यंत ही परिषद चालणार आहे. बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. या संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याची वेळ मागितली होती, मात्र त्यांनी दिली नसल्यानं हा विषय पत्रकार परिषदेत मांडल्याचं ठाकरे यांनी स्पष्ट केलं. येत्या युवा दिनी अर्थात 12 जानेवारी रोजी शिर्डी इथं भारतीय जनता पक्षाचं प्रदेश अधिवेशन होणार आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज मुंबईत ही माहिती दिली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत हे प्रदेश अधिवेशन होणार असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त येत्या काळात तरुणाईला भाजपकडे आकर्षित करण्यासाठी अभियान सुरू करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, युट्यूब आणि ट्विटरवर तसंच फेसबुक पेजवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2024 सॉफ्टवेअर फेरीत राज्यातल्या संघांनी चमकदार कामगिरी केली आहे. देशातल्या विविध राज्यातील संघांनी कन्व्हेन्शनल इमेज रेकॉग्निशन चॅटबॉय, महिला सुरक्षा, मायक्रोडॉपलर आधारित लक्ष वर्गीकरण, ट्रॅफिक व्यवस्थापनासाठी AI आधारित उपाय, लाईव्ह लोकेशन ट्रॅकिंग आणि 2D ब्लूप्रिंटचं 3D मॉडेलमध्ये रुपांतर या समस्यांवर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला. यात काही केंद्रांच्या विद्यार्थ्यांनी बक्षिसांची कमाई केली आहे. त्यात मुंबईच्या वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, नागपूरच्या यशवंतराव चव्हाण इंजिनिअरिंग, नवी मुंबईतील दत्ता मेघे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि छत्रपती संभाजीनगर इथल्या MGM विद्यापीठाच्या JNEC तसंच राजश्री शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयाचा समावेश आहे. मराठवाडा साहित्य परिषदेच्या 11व्या अंबाजोगाई साहित्य संमेलनाला उद्यापासून सुरुवात होणार आहे. या संमेलनाचं उद्घाटन डॉ शिरीष खेडगीकर यांच्या हस्ते होणार असून समारोप डॉ आदित्य पतकराव यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. स्वागताध्यक्ष सुदर्शन रापतवार यांनी ही माहिती दिली. साहित्यिक बालाजी सुतार हे या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. 15 डिसेंबर रोजी या संमेलनाचा समारोप होणार आहे. जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज समृद्धी महामार्गावरील कळवणचिप शिवारात एका कंटेनरमधून अवैधरित्या वाहतूक केला जात असलेला 77,11,000 रुपये किमतीचा गुटखा पकडला. या कारवाईत पोलिसांनी गुटख्यासह कंटेनर असा एकूण 1,02,11,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी छत्रपती संभाजीनगर इथल्या पुंडलिकनगर इथं राहणारा कंटेनर चालक संशयित इरफान रहीम सय्यद याच्यासह अन्य दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव आणि पथकानं ही कारवाई केली. बीड जिल्ह्यात गुन्हेगारीत वाढ झाली असून यावर प्रशासनानं उपाययोजना करावी या मागणीसाठी आज मराठा समाजाच्या वतीनं बीड जिल्ह्यात बंद पुकारण्यात आला. बीड शहरासह जिल्हाभरात सर्व ठिकाणी बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. केज तालुक्यातील मस्साजोग इथले सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा यावेळी निषेध नोंदवण्यात आला. आरोपींना तात्काळ अटक करावी, अन्यथा मराठा समाज रस्त्यावर उतरेल असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला. दरम्यान खासदार बजरंग सोनवणे यांनी या प्रकरणाचा तपास CBI द्यावा, हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावं अशी मागणी केली आहे. या बंदच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा देखील सतर्क झाली असून राज्य राखीव दलाच्या 2 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी दिली. परभणीतल्या अप्रिय घटनेच्या निषेधार्थ आज जालना इथल्या अंबड चौफुलीवर धरणे आंदोलन करण्यात आलं. या धरणे आंदोलनात आंबेडकरी अनुयायांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेत संबंधित व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तसंच परभणी इथं पोलीस प्रशासनाकडून होत असलेल्या कारवाया थांबवण्यात याव्यात अशी मागणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. छत्रपती संभाजीनगर इथल्या कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं आज ड्रोन विषयक माहिती आणि प्रात्यक्षिक कार्यशाळा घेण्यात आली. शेतकरी तसंच कृषी विषयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना केंद्राचे विषय तज्ज्ञ दत्ता पाटील यांनी ड्रोनचे विविध प्रकार, ड्रोन उडवण्याचं प्रशिक्षण, परवानगी याबाबत सविस्तर माहिती दिली. प्राध्यापक गीता यादव यांनी ड्रोनविषयी जोड व्यवसाय, केंद्र आणि राज्य शासनाच्या अनेक योजनांतून मिळणारे अनुदान याबद्दल सविस्तर माहिती दिली. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सर्व जिल्ह्यांमध्ये 16 ते 20 डिसेंबर या कालावधीत अतिजोखमीच्या भागात कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र कुसुम हे अभियान राबवण्यात येणार आहे. त्यानुसार लातूर इथं आशा आणि पुरुष स्वयंसेवक यांच्या मदतीनं प्रत्यक्ष सर्वेक्षण होणार आहे. जिल्ह्यात 291 उपेक्षित ठिकाणावर विशेष लक्ष केंद्रित करून जवळपास 31,760 व्यक्तींची शारीरिक तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणीसाठी जिल्ह्यात 21 पथकं तयार करण्यात आली आहेत. कुष्ठरुग्णांच्या सहवासात असलेल्या व्यक्तींना कुष्ठरोगाची लागण होऊ नये म्हणून रिफॅपिसिन गोळीची एक मात्रा यावेळी देण्यात येणार आहे. तरी तपासणीसाठी घरी येणाऱ्या पथकामार्फत तपासणी करून घेण्यात यावी असं आवाहन आरोग्य विभागानं केलं आहे. हिंगोली जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या वैद्यकीय पथकाकडून जिल्ह्यातील 0 ते 18 वर्ष वयोगटातील संशयित हृदयरोग रुग्णांसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात आज 2D ECO तपासणी घेण्यात आली. या शिबिरामध्ये 130 विद्यार्थ्यांची 2D ECO तपासणी करण्यात आली. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राज्यघटना स्वीकृतीच्या अमृत महोत्सवानिमित्त लोकसभेत संविधानावर विशेष चर्चेला प्रारंभ. भविष्यात मुंबई फिनटेकची राजधानी होईल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विश्वास व्यक्त. स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2024 सॉफ्टवेअर फेरीत राज्यातल्या संघांची चमकदार कामगिरी आणि मराठवाडा साहित्य परिषदेच्या 11व्या अंबाजोगाई साहित्य संमेलनाला उद्यापासून सुरुवात. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या YouTube चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. नमस्कार.